खंड चौथा प्रकरण 27 अन्नाचे आणखी प्रयोग। कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्याचे पालन कसे व्हावे ही एक चिंता आणि सत्याग्रह युद्धासाठी अधिकाधिक वेळ कसा काढता येईल व अधिक आत्मशुद्धी कशी होईल ही दुसरी चिंता। या दोन चिंतांनी मला आहारामध्ये अधिक संयमन आणि नवीन फेरफार करण्यास लाविले। शिवाय पूर्वी जे फेरफार मी मुख्यत्वे करून आरोग्याच्या दृष्टीने करीत असे ते आता धार्मिक दृष्टीने होऊ लागले। यामध्ये उपवास व अल्पाहार यांना अधिक जागा मिळाली। ज्या माणसाला विषय वासना आहे त्याचे मध्ये जिभेची स्वाद लोलुपताही भरपूर असायचीच। माझीही ती स्थिती होती। जननेंद्रिय व स्वादेंद्रिय यांच्यावर पुरा जय मिळविला आहे असे अद्यापही मी म्हणू शकत नाही। मी स्वतःला अत्याहारी मानित आलो आहे। मित्रमंडळी ज्याला माझा संयम म्हणते त्याला मी कधीच संयम समजत नाही। थोडासा जो संयम करायला मी शिकलो तेवढाही करू शकलो नसतो तर मी पशुपेक्षाही नीच कोटीतला ठरलो असतो आणि माझा कधीच नाश झाला असता। माझ्यामधील दोषांची मला पूर्ण जाणीव असल्यामुळे मी ते दूर करण्याचा भगीरथ प्रयत्न केला आहे असे म्हणता येईल। आणि म्हणूनच मला इतकी वर्षे हे शरीर टिकवून धरता आले आणि त्याच्याकडून थोडे बहुत काम घेता आले। ही जाणीव मला असल्यामुळे आणि अनायासे तसा प्रसंगही मिळाल्यामुळे मी एकादशीला उपवास किंवा फलाहार करण्यास सुरुवात केली। जन्माष्टमीसारखे इतर दिवसही पाळू लागलो। पण संयमाच्या दृष्टीने मला फलाहार व धान्याहार यामध्ये विशेष फरक दिसून आला नाही। ज्याला आपण धान्य म्हणतो त्यातून आपण जे स्वाद मिळवितो ते सर्व स्वाद फलाहारामधूनही मिळतात आणि सवय पडल्यानंतर तर फलाहारातून अधिक चव मिळते असे मला दिसून आले। म्हणून धार्मिक दिवशी उपवास किंवा एकदा जेवण यांनाच मी अधिक महत्व देऊ लागलो। शिवाय प्रायश्चित्तासारखे अंमळ काही कारण मिळाले की एक वेळचा उपवास करून टाकीत असे। यातूनही मला असाच अनुभव आला की शरीर अधिक स्वच्छ झाल्यामुळे तोंडाची चव वाढली, भूक अधिक चांगली लागू लागली आणि मला दिसून आले की उपवास वगैरे जेवढ्या अंशी संयमाचे साधन आहे तेवढ्याच अंशी ते भोगाचेही साधन होऊ शकते। हे ज्ञान झाल्यानंतर त्याचेच समर्थन करणारे अशाच प्रकारचे अनुभव मला त्याचप्रमाणे इतरांना कितीदा तरी आले आहेत। शरीर अधिक चांगले व कसलेले बनविणे हा जरी माझा हेतू असला तरी पण यापुढे मुख्य हेतू संयम करणे, स्वाद जिंकणे हाच झाला। त्या दृष्टीने आहारातील निरनिराळ्या वस्तू व त्यांचे प्रमाण यामध्ये मी फेरफार करू लागलो। पण स्वाद पाठ सोडीस ना, एक वस्तू सोडून तिच्याऐवजी दुसरी घ्यावी तर तिच्यातून अधिकच गोडी वाटू लागे। माझ्या या प्रयोगांमध्ये माझे काही जोडीदारही होते, त्यात हरमन कॅलनबॅक हे मुख्य होते। त्यांची ओळख मी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या इतिहासात दिली असल्यामुळे पुन्हा या प्रकरणामध्ये देण्याचे रहित करीत आहे। ते माझ्याबरोबर उपवास करीत एकभुक्त राहत आणि मी इतर जे जे फेरफार करीत असे ते देखील करीत। लढा ज्यावेळी ऐन रंगात आला होता त्यावेळी मी त्यांच्याच घरी राहत असे। आम्ही दोघेही जण आपल्या आहारातील फेरफारासंबंधी चर्चा करीत असू व प्रत्येक नवीन फेरफारातून पूर्वीच्या पेक्षा अधिक गोडी मिळवत असू। त्यावेळी तर त्या संवादांचीही हौस वाटे, त्यात काही न शोभणारे आपण करीत आहोत असं कधी वाटतच नसे। अनुभवाने लक्षात आले की अशा स्वादसुखामध्ये रमून राहणे हेही अयोग्यच होते। दुसऱ्या शब्दात बोलायचे तर माणसाने स्वादासाठी नव्हे तर शरीर धारणेसाठीच खावे। प्रत्येक इंद्रियांचे व्यापार जेव्हा शरीराच्या हिताच्या दृष्टीने व शरीरामार्फत आत्मदर्शन करण्याच्या दृष्टीने चालत असतात तेव्हा त्यातील इंद्रिय सुख शून्यवत होते आणि तेव्हाच इंद्रिये स्वाभाविकपणे वागत आहेत असे म्हणता येईल। अशा तऱ्हेची स्वाभाविकता साधण्यासाठी प्रयोग करावे तेवढे थोडेच आहेत आणि ते करीत असताना अनेक शरीरांची आहुती द्यावी लागली तरी त्याची आपण पर्वा करू नये। सध्या याच्या उलट प्रवाह चालू आहे। नाशिवंत शरीराच्या शृंगारासाठी, त्याचे आयुष्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्राण्यांची आहुती देत असतो, त्यापासून उलट शरीर आणि आत्मा दोघांचीही हानीच होते। एक रोग मारण्याचा व इंद्रिय सुख भोगण्याचा प्रयत्न करताना अनेक नवे रोग उत्पन्न करीत असतो, अखेरीला भोग भोगण्याचीही शक्ती गमवून बसतो। आणि हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांसमोर चालू असता त्याचेकडे लक्षही देत नाही। आहाराच्या प्रयोगांचे वर्णन करण्यासाठी आणखी थोडा वेळ घेण्याचा माझा विचार आहे. म्हणून या प्रयोगांचा अर्थ लक्षात येण्यासाठी त्याचा उद्देश आणि त्यांच्या मागे असलेली विचारसरणी याचा निर्देश करणे आवश्यक होते.